आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल करून फौजदारी खटल्यासह कारवाई सुरू. महाविकास आघाडी एकत्र विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांचं प्रतिपादन. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 97,000 बूथ शक्ती केंद्र तसंच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून बनावट नियुक्तीपत्राबाबत सावध राहण्याचं नागपूर टपाल कार्यालयाचं आवाहन. आणि विदर्भात आज अनेक ठिकाणी पाऊस. उद्या चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगानं खटला दाखल केलाय. परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन करीत पूजा खेडकर यांनी स्वतःचं, वडिलांचं आणि आईचं नाव बदललं तसंच फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल नंबरसह पत्ताही बदलून आपली खोटी ओळख दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवलाय. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगानं पोलीस अधिकाऱ्यांकडे एफआयआर दाखल करून फौजदारी खटल्यासह त्यांच्याविरुद्ध कारवाईची मालिका सुरु केली आहे. नागरी सेवा परीक्षा 2022 नियमांनुसार भविष्यातील परीक्षा आणि निवड यापासून रोखण्यासाठी तसंच नागरी सेवा परीक्षा 2022 तिची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारण दाखवा नोटीस जारी केली आहे. दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकर यांना उद्या 20 तारखेला पुण्यात जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस देण्यात आली. त्यांना याआधी नोटीस देऊन काल उपस्थित राहायला सांगण्यात आलं होतं, मात्र त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या. दरम्यान लोकसेवा आयोगानं नोटीस जारी केल्यानंतर वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांचे स्वीय सहाय्यक धर्मराज चव्हाण यांनी पूजा खेडकर यांची भेट घेतली. महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागा वाटपाची चर्चा करतील असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वेणुगोपाल म्हणाले की राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढणं हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसात आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र विरोधी भूमिका घेणाऱ्या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रकाशित महायुतीचे काळे कारनामे या पुस्तिकेचं अनावरण आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारमधील घोटाळे, बेरोजगारी, गुन्हेगारी घटनांवर भाष्य करीत सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हणाले की आम्ही आमच्या स्वप्नातील महाराष्ट्र हे कॅम्पेन लॉन्च करतो आहोत. त्यात लोक त्यांची मतं मांडू शकतात. त्याचा जाहीरनामा बनवताना विचार केला जाईल. 19 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत हे कॅम्पेन लागू राहील. राज्यामध्ये गेल्या 5 महिन्यात तब्बल 1073 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढली आहे. हे डबल इंजिन नाही तर ट्रबल इंजिनचं सरकार असल्याची टीका पाटील यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी जवळपास 97,000 बूथ शक्ती केंद्र तसंच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व शक्तीनिशी महायुती एकत्रितरित्या उतरणार असून महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी मुंबईत आयोजित या बैठकीत व्यक्त केला. 21 जुलै रोजी पुण्यात इथं पक्षाचं अधिवेशन होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या अधिवेशनाचा समारोप करणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. राज्यातील 193 एसटी बसस्थानकांसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. रत्नागिरी तालुक्यात पाली इथं 3,34,00,000 रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आलेल्या एसटी बसस्थानकाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यांमधील बसस्थानकाच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटी रुपये देण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं. लंडन इथून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयात आणलेल्या वाघनखांचं अनावरण आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचंही उद्घाटन केलं. ही वाघनखं पुढील 7 महिने साताऱ्यातील प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. नीट यूजी प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज रांची इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेच्या एका विद्यार्थिनीला अटक केली. एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 2023 तुकडीमधील या विद्यार्थिनीला चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. सीबीआयनं या विद्यार्थिनीचा मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली. झारखंडमधल्या रामगड जिल्ह्याची मूळ रहिवासी असलेल्या या विद्यार्थिनीनं पेपरफुटी प्रकरणातील आरोपींसाठी नीट परीक्षेचे पेपर सोडवले होते असा तिच्यावर आरोप आहे. दरम्यान नीट यूजी 2024 परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल उद्या शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही बोगस कंपन्या स्वतःला केंद्र शासनाच्या नीती आयोगाअंतर्गत एक स्वायत्त संस्थेचा बनाव आणून नागपूर शहर विभागातील टपाल कार्यालयांमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून बनावट नियुक्तीपत्रासह काही व्यक्तींना पाठवतायत. ही बाब पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्र यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्राच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे की टपाल विभागातील डाटा एंट्री ऑपरेटर संवर्गातील भरतीची कोणतीही जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत नाही. त्यामुळे ज्या नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अशा भरतीबाबत कुठल्याही व्यक्तीला संपर्क साधला असेल तर त्यांनी सतर्क रहावं आणि अशी घटना निदर्शनास आल्यास पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्र शंकरनगर नागपूर यांना 0712256517 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करावा असं आवाहन पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्र कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं. नागपूर जिल्हा परिषदेच्या एका आणि विविध पंचायत समित्यांच्या 4 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. नागपूर जिल्हा परिषदेतील पारशिवनी तालुक्यातील टेकाडी या निवडणूक विभागाची जागा रिक्त आहे. नामनिर्देशनपत्र 23 ते 29 जुलै या कालावधीत स्वीकारली जातील. 30 जुलै रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचं वाटप 5 ऑगस्ट रोजी होईल. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होईल तर 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल असंही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं. नागपूरचं भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान अर्थात IIITN आणि नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रोडक्शन यांच्या तांत्रिक प्रयोगांसाठी सामंजस्य करार काल करण्यात आला. प्रशिक्षण, तंत्रज्ञान, उपयोजन आणि संशोधन उपक्रम यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्याचं उद्दिष्ट या कराराच्या माध्यमानं साध्य करता येणार आहे. पूर्व विदर्भात आतापर्यंत 10,98,777 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून चंद्रपूर जिल्हा त्यात आघाडीवर आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात 2,61,608 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी पूर्व विदर्भात पीक नोंदणीत नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर तर वर्धा तिसऱ्या क्रमांकावर आहे. गडचिरोली जिल्हा पीक विमा नोंदणीत मागे असून सध्या या जिल्ह्यात 66,433 शेतकऱ्यांनी पीक विमा केलाय. नागपुरात राज्यातील तिसऱ्या वाहन स्क्रॅपिंग सुविधेचं तर केवळ जुनं वाहन स्क्रॅप करणाऱ्या पहिल्या केंद्राचं उद्घाटन उत्तर नागपुरातील ऑटोमोटिव्ह चौक इथं राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या हस्ते झालं. जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात 10 पटींनी वाढ होते, स्क्रॅप पॉलिसीमुळे प्रदूषण कमी होईल असं भीमनवार यावेळी बोलताना म्हणाले. केंद्र शासनाच्या वतीनं स्क्रॅप धोरणाअंतर्गत शासकीय कार्यालयातील 15 वर्ष वयोमान झालेल्या वाहनांचं स्क्रॅप म्हणजे भंगारात काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार राज्यात शासकीय यंत्रणेतील 4,500 वाहनं स्क्रॅप करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. विदर्भात आज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय बुलडाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. रेड अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका असून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. वर्धा जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं पुढील 48 तासात धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यकतेनुसार धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊ शकतील. त्यामुळे काठावरील गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. सतत 2 दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे दक्षिण गडचिरोलीतील काही उपनद्या आणि नाल्यांना पूर आला असून 3 मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. काल रात्री सिरोंच्या इथल्या शासकीय वसतिगृहात पाणी शिरल्यानं तिथल्या 80 विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू आणि पोलिसांनी सुरक्षितरित्या बाहेर काढलंय. दरम्यान विदर्भात काल सर्वाधिक पावसाची नोंद गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथं 187 मिलीमीटर इतकी करण्यात आली. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा इथं 157.4 मिलीमीटर पाऊस झाला, तर सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 33.5 अंश सेल्सिअस इतकं आणि सर्वाधिक किमान तापमान यवतमाळ इथं 18 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे पूजा खेडकर विरोधात एफआयआर दाखल करून फौजदारी खटल्यासह कारवाई सुरू. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 97,000 बूथ शक्ती केंद्र तसंच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून बनावट नियुक्तीपत्राबाबत सावध राहण्याचं नागपूर टपाल कार्यालयाचं आवाहन. आणि विदर्भात आज अनेक ठिकाणी पाऊस, उद्या चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.